ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः राजोवाच यया गुप्तः सहस्राक्ष सवाहान् रिपुसैनिकान् क्रीडन्निव विनिर्जित्य त्रिलोक्या बुभजे श्रियम् भगवंस्तन्ममाख्याहि वर्मनारायणात्मकम् यथा तदायिनः शत्रून् येन गुप्तो जयन्मृधे श्रीशुक उवाच वृतपुरोहितस्त्वाश्रो महेन्द्रायानुपृच्छते नारायणाख्यं वर्माह तदिहैगमनाशृणु विश्वरूप उवाच दौताङ्क्रिपानिराचम्य सपवित्र उदङ्मुखः कृतस्वाङ्गकरन्यासो मन्द्राभ्याम् वाग्यदश्युचिः नारायणमयम् वर्म सन्नह्येद्भय आगते पादयोर्जानुनोरूर्वोर् उदरे हृद्यधोरसि मुखे शिरस्यानुपूर्व्यात् ओंकारादीनि विन्यसेत् ओं नमो नारायणायेदि विपर्ययमधापि वा करन्यासं ततः कुर्यात् द्वादशाक्षरविद्यया प्रणवादियकारान्तम् अङ्गुल्यङ्गुष्टपर्वसु न्यसेद्हृदय ओङ्कारम् विकारमनुमूर्धनि शकारम् तु भ्रुवोर्मध्ये नकारम् शिखया दिशेत् वेकारम् नेत्रयोर्युञ्ज्यात् नकारम् सर्वसन्धिषु मकारमस्त्रमुद्दिश्य मन्द्रमूर्तिर्भवेद्बुधः सविसर्गम् फडन्तम् तत् सर्वदिक्षु विनिर्दिशेत् ॐ विष्णवे नम इति आत्मानम् परमम् ध्यायेत् ध्येयम् षट्शक्तिभिर्युतम् विद्या तेजस्तपो मूर्तिम् इमम् मन्द्रमुदाहरे सर्वरक्षाम् न्यस्ताङ्घ्रिपद्मपदकेन्द्रपृष्ठे दरारि चर्मासि गदेषु चाप पाशान्ददानोऽष्टगुणोऽष्टबाहु जलेषु माम् रक्षतु मत्स्यमूर्तिर् यादो गणेभ्यो वरुणस्य पाशात् स्थलेषु मायावडु वामनोऽव्यात् त्रिविक्रमखेवतु विश्वरूप दुर्गेष्वडव्याजिमुखादिषु प्रभु पायान्नृसिंहो सुरयूथपारि विमुञ्जतो यस्य महट्टहासम् दिशो विनेदुर्न्यपदंश्च गर्भाः रक्षत्वसौमाध्वनि यज्ञकल्प स्वदंश्रयोन्नीतधरोवराः रामो द्रिगूढेश्वध विप्रवासे स लक्ष्मणो व्याद्भरताग्रजोऽस्मान् मामुग्रधर्मादखिलात् प्रमादात् नारायणः पातु नरश्च हासात् ദത്തസ്ത്വയോഗാദധയോഗനാഥ പായാത് ഗുണേശ കപില കർമ്മബന്ധാത് സനത്കുമാരോ വധു കാമദേവാത് ഹയശീർഷാ മാം പതിദേവകേളനാത് ദേവർഷിവര്യ പുരുഷർച്ചനാന്തരാത് കൂർമോഹരിർമാം നിരയാദശേഷാത് ധന്വന്തരിർഭഗവാൻ പാത്വപത്യാത് ദ്വന്ദ്വാദ്ഭയാദൃഷഭോ നിർജിതാത്മാ യജ്ഞശ്ച ലോകാദവദജ്ജനാന്താത് ബലോഗണാത് ക്രോധവശാദ ഹീന്ദ്രഃ ദ്വൈപായനോ ഭഗവാനപ്രബോധാത് ബുദ്ധസ്തു പാഖണ്ഡഗണാത് പ്രമാദാത് കൽക്കിക്കലേ കാലമലപ്രപാതു ധർമാവനായോരു കൃതാവതാരഹ മാം കേശവോ ഗദയാ പ്രാതരവ്യാത് ഗോവിന്ദ ആസംഗവമാത്തവേണു നാരായണ പ്രാണ ഉദാത്ത ശക്തിർ മധ്യന്തിനേ വിഷ്ണുരരീന്ദ്രപാണിഃ ദേവോ പരാഹ്നേ മധുഹോഗ്രധന്വ സായം ത്രിധാമാവതു മാധവോ മാം ദോഷേ ഹൃഷീകേശ ഉദാർദ്ധരാത്രേ നിശീധയേകോവതു പത്മനാഭഃ ശ്രീവത്സധാമാ പരരാത്രൈഷ പ്രത്യൂഷ ഈശോസി ധരോ ജനാർദ്ദന ദാമോദരോ വ്യാദനുസന്ധ്യം പ്രഭാതേ വിശ്വേശ്വരോ ഭഗവാൻ കാലമൂർത്തിഃ ചക്രം യുഗാന്താനലതിഗ്മനേമി ഭ്രമത്സമന്ദാദ് ഭഗവത് പ്രയുക്തം ദന്ദഗ്ധി ദന്ദഗ്ധ്യരി സൈന്യമാശു കക്ഷം യഥാവാത സഖോ ഹുതാശഃ ഗദേശ നിസ്പർശന വിസ്ഫുലിംഗേ നിഷ്പിണ്ടി നിഷ്പിണ്ട്യജിത പ്രിയാസി കൂഷ്മാണ്ഡവൈനായക യക്ഷരക്ഷോ ഭൂതഗ്രഹാംശ്ചൂർണയ ചൂർണയാരീം ത്വം യാദുധാന പ്രമദ പ്രേതമാതൃ പിശാച വിപ്രഗ്രഹ ഘോരദൃഷ്ടീം ദരേന്ദ്ര വിദ്രാവയ കൃഷ്ണ പൂരിതോ ഭീമസ്വനോരേർഹൃദയാനി കമ്പയൻ ത്വം തിക്മധാരാസി വരാരി സൈന്യം ഈശ പ്രയുക്തോ മമ ചിന്തി ചിന്തി ചക്ഷൂംഷി ചർമ്മം ശതചന്ദ്രഛാദയ ദ്വിഷാമഘോനാം ഹരചാപ ചക്ഷുഷാം യന്നോ ഭയം ഗ്രഹേഭ്യോ ഭൂത് കേതുഭ്യോ നൃഭ്യയേവ ച സരീസൃപേഭ്യോ ദംഷ്ട്രിഭ്യോ ഭൂതേഭ്യോം ഹോഭ്യയേവ വാ സർവാണ്യേതാനി ഭഗവൻ നാമരൂപാസ്ത്രകീർത്തനാത് പ്രയാന്തു സംക്ഷയം സദ്യോ യേന ശ്രേയപ്രദീപകാഃ ഗരുഡോ ഭഗവാൻ സ്തോത്രസ്ഥോപശ്ചന്ദോമയ പ്രഭു രക്ഷത്വശേഷകൃച്ഛ്രേഭ്യോ വിശ്വത്സേന സ്വനാമഭിഃ സർവാവദ്ഭ്യോ ഹരേർനാമ രൂപയാനായുധാനിന ബുദ്ധീന്ദ്രിയമനപ്രാണാൻ പാന്തുപാർഷദഭൂഷണാഃ യഥാ ഹി ഭഗവാനേവ വസ്തുതഃ സദസച്ചയ സത്യേനാനേന നസർവേ യാന്തു നാശമുപദ്രവാഃ യഥൈകാത്മ്യാനുഭാവാനാം വികൽപ്പരഹിത സ്വയം ഭൂഷണായുധലിംഗാഖ്യാ ധർത്തേ ശക്തി സ്വമായയാ തേനൈവ സത്യമാനേന സർവജ്ഞോ ഭഗവാൻ ഹരി പാതു സർവൈ സ്വരൂപൈർന സദാ സർവത്ര സർവഗ വിദിക്ഷു ദിക്ഷൂർധ്വമതഃ സമന്ദാത് അന്തർബഹിർഭഗവാൻ നാരസിംഹ प्रहापयं लोकभयं स्वनेन स्वतेजसाग्रस्तसमस्ततेजः। माघवन्निदमाख्यातं वर्मनारायणात्मकं विजेष्यस्यञ्जसायेन दंशितोऽसुरयूथपान् एतद्धारयमाणस्तु यं यं पश्यति चक्षुषा पदावासं स्पृशेत् सद्यः साध्वसात् स विमुच्यते न कुतश्चिद्भयं तस्य विद्यां धारयतो भवेत् राजदस्युग्रहादिभ्यो व्याघ्रादिभ्यश्च कर्हिचित् इमां विद्यां पुरा कश्चित् कौशिको धारयन् द्विजः योगधारणया स्वाङ्गं जहौ समरुधन्वनि तस्योपरि विमानेन गन्धर्वपतिरेकदा ययौ चित्ररथस्त्रीभिर्वृतो यत्र द्विजक्षयः गगनान्यपतत् सद्यः स विमानो ह्यवाक्षिराः सवालखिल्यवजनात् हस्तीन्यादाय विस्मितः प्रास्य प्राची सरस्वत्याम् स्नात्वा धाम स्वमन्वगात् श्रीशुक उवाच यइदं शृणुयात् काले यो धारयति चादृतः तं नमस्यन्ति भूतानि मुच्यते सर्वतो भयात् एतां विद्यामधिगतो विश्वरूपाच्छतक्रतुः त्रैलोक्यलक्ष्मीं बुभुजे विनिर्जित्य मृधे सुरान्। इति श्रीमद्भागवते महापुराणे षष्ठस्कन्धे रूपप्रकरणे श्रीनारायणकवचनिरूपणं नाम अष्टमोऽध्यायः।